ಬೆಂಗಳೂರಿನ ರಾಮಕೃಷ್ಣ ಮಠದ ಕಡೆಯಿಂದ ನಮ್ಮ ಭಕ್ತರಿಗಾಗಿ ಮತ್ತು ವೈದಿಕ ವಾಂಗ್ಮಯದಲ್ಲಿ ಶ್ರದ್ಧೆ ಇರುವವರಿಗಾಗಿ ಎರಡು ಹೊಸ ಧ್ವನಿ ಸುರುಳಿಗಳನ್ನು ಬಿಡುಗಡೆ ಮಾಡಲು ಸಂತೋಷಿಸುತ್ತೇವೆ. ಇದರಲ್ಲಿ ಚಳ್ಳಕೆರೆಯ ಸಹೋದರರು ಎಂದು ಪ್ರಸಿದ್ಧರಾಗಿರುವ ಶ್ರೀ MS ವೇಣುಗೋಪಾಲ್ ಮತ್ತು ಶ್ರೀ MS ಶ್ರೀನಿವಾಸ್ ಅವರು ಸುಶ್ರಾವ್ಯವಾಗಿ ಸ್ವರ ಸಹಿತ ಪಠಿಸಿರುವ ತೈತ್ತಿರೀಯೋಪನಿಷತ್ತು ಮತ್ತು ಮಹಾನಾರಾಯಣೋಪನಿಷತ್ತುಗಳೆರಡೂ ಇವೆ. ಹಿಂದೂ ಧರ್ಮದ ಮೂಲ ಗ್ರಂಥಗಳಾದ ವೇದಗಳನ್ನು ನಾವು ಶ್ರದ್ಧಾಭಕ್ತಿಗಳಿಂದ ಬಳಸಾರಬೇಕು. ಅವುಗಳನ್ನು ತಪ್ಪಿಲ್ಲದೆ ಸುಶ್ರಾವ್ಯವಾಗಿ ಪಠಿಸಿದರೆ ಕೇಳುವವರ ಮನಸ್ಸು ಉನ್ನತ ಮಟ್ಟಕ್ಕೇರಲು ಸಹಾಯವಾಗುತ್ತದೆ ಎಂಬ ನಂಬಿಕೆ ನಮ್ಮಲ್ಲಿದೆ. ಆದುದರಿಂದಲೇ ಅವನ್ನು ನುರಿತ ಶಿಕ್ಷಕರಿಂದ ಕಲಿಯಬೇಕು. ಇಂತಹ ಧ್ವನಿ ಸುರುಳಿಗಳನ್ನು ಏಕಾಗ್ರತೆಯಿಂದ ಕೇಳಿದರೆ ಈ ವೇದ ಶಿಕ್ಷಣವು ಸುಗಮವಾಗುವುದು. ನೀವು ಕೇಳಲಿರುವ ಈ ಎರಡೂ ಉಪನಿಷತ್ತುಗಳು ಕೃಷ್ಣ ಯಜುರ್ವೇದದ ತೈತ್ತಿರೀಯ ಆರಣ್ಯಕದ ಕಡೆಯ ಭಾಗಗಳು. ಮೊದಲ ಮೂರು ಅಧ್ಯಾಯಗಳೇ ತೈತ್ತಿರೀಯೋಪನಿಷತ್ತು, ನಾಲ್ಕನೇ ಅಧ್ಯಾಯವೇ ಮಹಾನಾರಾಯಣೋಪನಿಷತ್ತು. ತೈತ್ತಿರೀಯೋಪನಿಷತ್ತಿನ ಮೊದಲನೆಯ ಅಧ್ಯಾಯವೇ ಶಿಕ್ಷಾವಲ್ಲಿ. ಇದರಲ್ಲಿರುವ ವಿಷಯ ಭಾಷಾಧ್ವನಿಶಾಸ್ತ್ರಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಿಸಿದ್ದು. ಇದಲ್ಲದೆ ಕೆಲವು ಸಕಾಮ ಉಪಾಸನೆಗಳನ್ನು ಮತ್ತು ಹೋಮಗಳನ್ನು ಇಲ್ಲಿ ವಿವರಿಸಲಾಗಿದೆ. ಇದರ ಮುಕ್ತಾಯ ಭಾಗದಲ್ಲಿ ಸ್ನಾತಕನೊಬ್ಬನಿಗೆ ಗುರುಕುಲದ ಮಹರ್ಷಿಯೊಬ್ಬರು ನೀಡಿರುವ ಹೃದಯಂಗಮ ಉಪದೇಶವೊಂದಿದೆ. ಎರಡನೆಯ ಅಧ್ಯಾಯವಾದ ಬ್ರಹ್ಮಾನಂದವಲ್ಲಿಯಲ್ಲಿ ಅನ್ನಮಯಾದಿ ಪಂಚಕೋಶಗಳ ವಿವರಣೆ ಇರುತ್ತದೆ. ಹಾಗೆಯೇ ಅತ್ಯುತ್ಕೃಷ್ಟ ಮಾನುಷ ಆನಂದವನ್ನು ಮಾನವಾಗಿಟ್ಟುಕೊಂಡು ಬ್ರಹ್ಮಾನಂದದ ಆನಂತ್ಯವನ್ನು ಸೊಗಸಾಗಿ ಬಣ್ಣಿಸಿದೆ. ಕಡೆಯದಾಗಿ ಭೃಗುವಲ್ಲಿಯಲ್ಲಿ ಬ್ರಹ್ಮ ಸಾಕ್ಷಾತ್ಕಾರಕ್ಕೆ ಬೇಕಾದ ತಪಸ್ಸನ್ನು ಅನ್ನಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಿಸಿದ ಕೆಲವು ಉಪಾಸನೆಗಳನ್ನೂ ಹೇಳಿದೆ. ಪಂಚಕೋಶಗಳ ಆಚೆ ಇರುವ ಆತ್ಮನನ್ನು ಸಾಕ್ಷಾತ್ಕರಿಸಿಕೊಂಡಿರುವವನು ಎಂತಹ ಶಾಶ್ವತ ಪರಮ ಆನಂದವನ್ನು ಪಡೆದುಕೊಳ್ಳುವನು ಎಂಬುದನ್ನೂ ವಿವರಿಸಿದೆ. ಮಹಾನಾರಾಯಣೋಪನಿಷತ್ತಿನಲ್ಲಿ ಎರಡು ಪಾಠಗಳಿವೆ, ಆಂಧ್ರ ಪಾಠ ಮತ್ತು ದ್ರಾವಿಡ ಪಾಠ. ಆಂಧ್ರ ಪಾಠವು ದ್ರಾವಿಡ ಪಾಠಕ್ಕಿಂತ ವಿಸ್ತಾರವಾಗಿದೆ, ಇಲ್ಲಿ ಅದನ್ನೇ ಅನುಸರಿಸಲಾಗಿದೆ. ಈ ಉಪನಿಷತ್ತು ಹಲವು ವಿಷಯಗಳ ಸಮುಚ್ಚಯ, ಮತ್ತೊಂದು ಗ್ರಂಥಕ್ಕೆ ಅನುಬಂಧವೋ ಪೂರಕವೋ ಎಂಬಂತೆ ಇದೆ. ಯಾವೊಂದೂ ಮುಖ್ಯತತ್ವದ ವಿಶೇಷ ಅಥವಾ ವ್ಯವಸ್ಥಿತ ನಿರೂಪಣೆ ಇಲ್ಲ. ಆದರೆ ವೇದ ವಾಂಗ್ಮಯದಲ್ಲಿ ಸಾಮಾನ್ಯವಾಗಿ ಬರುವ ಕರ್ಮ, ಜ್ಞಾನ, ಉಪಾಸನೆ ಇವುಗಳೆಲ್ಲವುಗಳ ವಿಷಯವನ್ನು ಒಳಗೊಂಡಿದೆ. ಜನಪ್ರಿಯವೂ ಸುಪ್ರಸಿದ್ಧವೂ ಆದ ಕೆಲವು ವೈದಿಕ ಸೂಕ್ತಗಳೂ ಇಲ್ಲಿ ಬರುತ್ತವೆ. ಉದಾಹರಣೆಗೆ ನಾರಾಯಣ ಸೂಕ್ತ, ದುರ್ಗಾ ಸೂಕ್ತ ಮತ್ತು ಮೇಧಾ ಸೂಕ್ತ. ಸಂಧ್ಯಾವಂದನೆಯಲ್ಲಿ ಉಪಯೋಗಿಸುವ ಮಂತ್ರಗಳು ಆಧ್ಯಾತ್ಮಿಕ ಜೀವನಕ್ಕೆ ನೆರವಾಗುವ ಸತ್ಯ, ಧರ್ಮ, ತಪಸ್ಸು ಮೊದಲಾದವುಗಳ ವಿವರಣೆ ಇವನ್ನು ಒಳಗೊಂಡಿದೆ ಈ ಉಪನಿಷತ್ತು. ಆದಿತ್ಯ ಮಂಡಲದಲ್ಲಿರುವ ಹಿರಣ್ಯ ಗರ್ಭನೆಂಬ ಪುರುಷನ ವಿವರಣೆ, ವೈದಿಕ ಅಗ್ನಿಚಯನ ಮಾಡಿದವನು ಮರಣಾನಂತರ ಬ್ರಹ್ಮಲೋಕಕ್ಕೆ ಹೋಗುವುದು, ಇವೇ ಮೊದಲಾದ ಇತರ ವಿಷಯಗಳನ್ನು ಇಲ್ಲಿ ಕಾಣಬಹುದು. ಈ ಧ್ವನಿ ಸುರುಳಿಗಳು ವೇದಗಳಲ್ಲಿ ಶ್ರದ್ಧೆ ಇರುವ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ಮಾನವನ ಮನೆಯನ್ನು ಬೆಳಗಲಿ, ಅವನಿಗೂ ಮತ್ತು ಆತನ ಪರಿವಾರದವರೆಲ್ಲರಿಗೂ ಸ್ಫೂರ್ತಿಯನ್ನೀಯಲಿ ಎಂಬುದು ನಮ್ಮ ಆಶಯ. ಹರಿಹಿ ಓಂ ತತ್ಸತ್.
ಶ್ರೀ ಗುರುಭ್ಯೋ ನಮಃ. ಹರಿಃ ಓಂ. ಗಣಾನಾಂ ತ್ವಾ ಗಣಪತಿಂ ಹವಾಮಹೇ ಕವಿಂ ಕವೀನಾಮುಪಮಶ್ರವಸ್ತಮಂ. ಜ್ಯೇಷ್ಠರಾಜಂ ಬ್ರಹ್ಮಣಾಂ ಬ್ರಹ್ಮಣಸ್ಪತ ಆನಶೃಂಗಂ ಮೋತಿಭಿಃ ಸೀದಸಾದನಂ. महागणपतये नमः प्रणो देवी सरस्वती वाजेभिर्वाजिनीवती धीनामभित्र्यवतु वाग्देव्यै नमः ॐ शन्नो मित्रः संवरुणः शन्नो भवत्पर्यव शन्न इन्द्रो बृहस्पतिः शन्नो विष्णुरुक्रमः नमो ब्रह्मणे नमस्ते वायो त्वमेव प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वमेव प्रत्यक्षं ब्रह्म वदिष्यामि ऋतं वदिष्यामि सत्यं वदिष्यामि तन्मामवतु तद्वक्तारमवतु अवतु माम् अवतु वक्तारम् ॐ शान्ति शान्ति शान्तिः शिक्षां व्याख्यास्यामः वर्णस्वरः मात्राबलम् सामसन्तानः इत्युक्तः शिक्षाध्याजः सह नौ यशः सह नौ ब्रह्मवर्चसम् अथातः सगुंहिताय उपनिषदं व्याख्यास्यामः पञ्चस्वधिकरणेषु अधिलोकमधिज्यौतिषमधिविद्यमधिप्रजमध्यात्मम् तामहासगंहिता इत्याचक्षते अथाधिलोकम् पृथिवीपूर्वरूपम् द्यौरुत्तररूपम् आकाशः सन्धिः वायुः सन्धानम् इत्यधिलोकम् अथाधिज्योतिषम् अग्निः पूर्वरूपम् आदित्य उत्तररूपम् आपः सन्धिः वैद्युतः सन्धानम् इत्यधिज्योतिषम् अथाधिविद्यम् आचार्यः पूर्वरूपम् अन्ते वास्युत्तररूपम् विद्यासन्धिः प्रवचनगम् सन्धानम् इत्यधिविद्यम् अथाधिप्रजम् मातापूर्वरूपम् पितोत्तररूपम् प्रजासन्धिः प्रजननगम् सन्धानम् इत्यधिप्रजम् अथाध्यात्मम् अधराहनुः पूर्वरूपम् उत्तराहनुरुत्तररूपम् वाक्सन्धिः जिह्वासन्धानम् इत्यध्यात्मम् इति मामहासगुंहिताः य एवमेतामहासगुंहिता व्याख्याता वेद सन्धीयते प्रजजा पशुभिः ब्रह्मवर्चसेनान्नाद्येन सुवर्गेण लोकेन यश्छन्दसा मृषभो विश्वरूपः छन्दोऽभ्योऽध्यवृतात् सम्बभूव समेन्द्रो मेधजास्पृणोतु अमृतस्य देवधारणो भुजासम् शरीरम् मे विचर्षणम् जिह्वा मे मधुमत्तमा कर्णाभ्याम् भूरिविश्रुवम् ब्रह्मणः कोशोऽसि मेधजापि हितः श्रुतम् मे गोपाय आवहन्ति वितन्वाना कुर्वाडाचीरमात्मनः वासागुं शिवमगावश्च अन्नपादे च सर्वदा ततो मे श्रीजमामः नोमशां पशुभिः सह स्वाहा आमाजन्तु ब्रह्मचारिणः स्वाहा विमाजन्तु ब्रह्मचारिणः स्वाहा प्रमाजन्तु ब्रह्मचारिणः स्वाहा दमाजन्तु ब्रह्मचारिणः स्वाहा क्षमाजन्तु ब्रह्मचारिणः स्वाहा यशोजने स निःस्वाहा श्रेयार्वस्य सो स निःस्वाहा तन्त्वा भग प्रविश निःस्वाहा समा भग प्रविश स्वाहा तस्मिन् सहस्रशाखे निभगाहं परिमृजे स्वाहा यथा पः प्रवता जन्ति यथा मासा अहर्जदम् एवं मां ब्रह्मचारिणः धातराजन्तु सर्वतः स्वाहा प्रतिवेशोऽसि प्रभाभाहि प्रभापद्य स्म भूर्भुवः सुवरिति वा एतास्तिस्रो व्याहृतजः तासामुहस्मैतान् चतुर्थीम् माहाचमस्यः प्रवेदजते मह इति तद्ब्रह्मा स आत्मा अङ्गान्यन्या देवताः भूरिति वा अयल्लोकः भुव इत्यन्तरिक्षम् सुवरित्यसौ लोकः मह इत्यादित्यः आदित्येन वाव सर्वे लोका महीयन्ते भूरिति वा अग्निः भुव इति वायुः सुवरित्यादित्यः मह इति चन्द्रमाः चन्द्रमसा वाव सर्वाणि ज्योतिगुंषि महीयन्ते भूरिति वा ऋचः भुव इति सामानि सुवरिति यजोगुंषि मह इति ब्रह्मा ब्रह्मणा वाव सर्वे वेदा महीयन्ते भूरिति वै प्राणः भुव इत्यपानः सुवरिति व्यानः मह इत्यन्नम् अन्नेन वाव सर्वे प्राणा महीयन्ते तावा एताश्चतस्रश्चतुर्धा चतस्रश्चतस्रो व्याहृतजः तायो वेद स वेद ब्रह्मा सर्वे एस्मै देवा बलिमावहन्ति स य एषोऽन्तर्हृदय आकाशः तस्मिन्नयम् पुरुषो मनोमयः अमृतो हिरण्मयः अन्तरेण तालुके य एष स्तन इवावलम्बते सेन्द्रयोनिः यत्रासौ केशान्तो विवर्तते व्यपोह्य शीर्षकपाले भूरित्यग्नौ प्रतितिष्ठति भुव इति वायौ सुवरित्यादित्ये मह इति ब्रह्मणि आप्नोति स्वाराज्यम् आप्नोति मनसस्पतिम् वाक्पतिश्चक्षुष्पतिः श्रोत्रपतिर्विज्ञानपतिः एतत्ततो भवति आकाशशरीरं ब्रह्मा सत्यात्मप्राणारामं मन आनन्दं शान्तिसमृद्धममृतम् इति प्राचीनयोग्योपास्व पृथिव्यन्तरिक्षन्द्योर्दिशो वान्तरदिशाः अग्निर्वायुरादित्यश्चन्द्रमा नक्षत्राणि आप ओषधजो वनस्पतज आकाश आत्मा इत्यधिभूतम् अथाध्यात्मम् प्राणो ज्ञानोपान उदानः समानः चक्षुश्रोत्रम् मनोवात्वक् चर्म मातुम् सग्स्नावास्थिमज्ज एतदधिविधाय ऋषिरवोचत् पान्तम् वा इदगम् सर्वम् पान्ते नैव पान्तज्ञस्पृणोतीति ओमिति ब्रह्म ओमितीदगम् सर्वम् ओमित्येतदनुकृतिः स्म वा अप्योऽश्रावजेत्याश्रावजन्ति ओमिति सामानि गायन्ति ओगुं सोमिति शस्त्राणि शगुं सन्ति ओमित्यध्वर्युः प्रतिगगम् प्रतिगृणाति ओमिति ब्रह्मा प्रसौति ओमित्यग्निहोत्रमनुजानाति ओमिति ब्राह्मणः प्रवक्ष्यन्नाह ब्रह्मोपाप्नवानीति ब्रह्मैवोपाप्नोति ऋतञ्जस्वाध्याय प्रवचने च सत्यञ्जस्वाध्याय प्रवचने च तपश्च स्वाध्याय प्रवचने च दमश्च स्वाध्याय प्रवचने च शमश्च स्वाध्याय प्रवचने च अग्रजश्च स्वाध्याय प्रवचने च अग्निहोत्रञ्च स्वाध्याय प्रवचने च अतिथयश्च स्वाध्याय प्रवचने च मानुषञ्च स्वाध्याय प्रवचने च प्रजा च स्वाध्याय प्रवचने च प्रजनश्च स्वाध्याय प्रवचने च प्रजातिश्च स्वाध्याय प्रवचने च सत्यमिति सत्यवचाराधीतरः तप इति तपो नित्यः पौरुषिष्टिः स्वाध्याय प्रवचने एवेति नाको मौद्गल्यः तद्धि तपस्तद्धि तपः अहं वृक्षस्य रेरिव कीर्तिः पृष्ठं गिरेरिव ऊर्ध्वपवित्रो वाजिनीव स्मृतमस्मि द्रविणगुं सवर्जसम् सुमेधा अमृतोक्षितः इति त्रिशङ्कोर्वेदानुवचनम् वेदमनोच्याचार्योन्देवासिनमनुशास्ति सत्यं वद धर्मं चर स्वाध्यायान्मा प्रमदः आचार्याय प्रियं धनमाहृत्य प्रजातन्तुं माव्यवच्छेत्सीः सत्यान्न प्रमदितव्यम् धर्मान्न प्रमदितव्यम् कुशलान्न प्रमदितव्यम् भूत्यैन प्रमदितव्यम् स्वाध्याय प्रवचनाभ्यान्न प्रमदितव्यम् देवपितृकार्याभ्यान्न प्रमदितव्यम् मातृदेवो भव पितृदेवो भव आचार्य देवो भव अतिथिदेवो भव यान्यनवद्यानि कर्माणि तानि सेवितव्यानि नो इतराणि यान्यस्माकं सुचरितानि तानि त्वजोपास्यानि नो इतराणि एके चास्मच्छ्रेदागंसो ब्राह्मणाः तेषां त्वजासनेन प्रश्वसितव्यम् श्रद्धजादेजम् अश्रद्धजादेजम् श्रिजादेजम् हृजादेजम् भिजादेजम् संविदादेजम् अथ यदि ते कर्म विचिकित्सा वा वृत्त विचिकित्सा वा स्यात् ये तत्र ब्राह्मणाः सम्मर्षिणः युक्ता आयुक्ताः अलोक्षधर्मकामा स्युः यथा ते तत्र वर्तेरन् तथा तत्र वर्तेथाः अथाभ्याख्यातेषु ये तत्र ब्राह्मणाः सम्मर्षिणः युक्ता आयुक्ताः अलोक्षधर्मकामा स्युः यथा ते तेषु वर्तेरन् तथा तेषु वर्तेथाः एष आदेशः एष उपदेशः एषा वेदोपनिषत् एतदनुशासनम् एवमुपासितव्यम् एवमुचैतदुपास्यम् शन्नो मित्रश्यं वरुणः शन्नो भवत्पर्यमा शन्न इन्द्रो बृहस्पतिः शन्नो विष्णुरुक्रमः नमो ब्रह्मणे नमस्ते वायो त्वमेव प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वामेव प्रत्यक्षं ब्रह्मावादिशम् ऋतमवादिशम् सत्यमवादिशम् तन्मावीत् तद्वक्तारमावीत् आवीन्माम् आवीद्वक्तारम् ॐ शान्तिश्चान्तिश्चान्तिः ॐ